आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला सक्षमीकरणासाठी सर्वांना एकत्र येण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राज्य शासनाच्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात अभिवादन कार्यक्रम. ठाणे जिल्ह्यात मुरबाडजवळ झालेल्या रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू. विख्यात पार्श्वगायिका आशा भोसले अनंतात विलीन. आणि यंदा दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी मोसमी पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. महिलांसाठीच्या संधींचा विस्तार करून महिला सक्षमीकरण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत नारी शक्ती वंदन संमेलन कार्यक्रमाला बोलत होते. महिलांचे परिश्रम, धैर्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर भारतातील नारी शक्तीनं नवी उंची गाठली आहे. 21व्या शतकातील एक महत्वाचा निर्णय घेऊन आपली संसद लवकरच नवा इतिहास घडवेल असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
हमारे देश की संसद एक नया इतिहास रचने के करीब है. एक ऐसा नया इतिहास जो अतीत की संकल्पनाओं को साकार करेगा, जो भविष्य के संकल्पों को पूरा करेगा. एक ऐसे भारत का संकल्प जो समता मूलक हो, जहां सामाजिक न्याय केवल एक नारा न हो लेकिन हमारी कार्य संस्कृति का, हमारे वर्क कल्चर का, हमारी निर्णय प्रक्रिया का स्वाभाविक हिस्सा हो.
राज्य शासनाच्या विविध पदांची भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी याकरता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्याला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. अधिक एकसंध, सुलभ, पारदर्शक, परिणामकारक आणि कालबद्ध निवड प्रक्रिया राबवण्यासाठी या सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यानुसार अराजपत्रित पदांसाठी कुठलीही मुलाखत यापुढे होणार नाही. तसंच पदभरतीमधल्या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांअंतर्गत संवर्गांची संख्या 102 होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्यानं 18 सेवांचा आणि 93 संवर्गांचा समावेश होईल. नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी योजनेतून सागरी जिल्ह्यात मासळी उतरवण्याच्या मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी 61.24 कोटी रुपयांच्या कामांना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळानं इंडियन एज्युकेशन सोसायटी या संस्थेला मुंबईत आयईएस तंत्रज्ञान कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली. या कौशल्य विद्यापीठात कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. राज्यातील वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सशक्तीकरण प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जपानच्या जायका कंपनीकडून 3,708 कोटींची वित्तीय सहायता घेण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. आकांक्षित जिल्हा आणि आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत घेतला. त्यानुसार या कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या 6 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यातील वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी आणि नियमन करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमात सुधारणा करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या सुधारणांमुळे परिषदेवरील सदस्यांची नियुक्ती राज्य शासनाला नामनिर्देशन पद्धतीनं करता येणार आहे. तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यासह देशभरात आज साजरी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे आणि देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं राज्यात सर्वत्र विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीनं सकाळी 9:30 अभिवादन सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह पुण्यातील सर्व खासदार खासदार आमदार वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यात इतरत्रही डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेड इथल्या मुख्याध्यापिका अलकनंदा परिहार यांनी भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक रांगोळी साकारली आहे. सांगलीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 फुटी उंच पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर हा एक प्रकाशझोत.
देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आजही महत्वाच्या असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मूलभूत काम केलं, विपुल लेखन केलं, आपल्या भूमिका ठोस आणि ठामपणे मांडल्या. राज्यघटनेचा मसुदा तयार झाल्यावर तो संसदेमध्ये चर्चेसाठी मांडण्यात आला. त्यावर 7,000 हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष चर्चा सुरू झाली त्यावेळी त्यातल्या तब्बल 2,000 हरकतींना उत्तरं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या एकट्या बाबासाहेबांनी दिली. आपल्या अनुयायांना सांगितलं, आता क्रांतीची संघर्षाची गरज नाही, आपले प्रश्न संवैधानिक प्रक्रियेतून त्या पद्धतीनं मांडा. 14 तळ्याचा सत्याग्रह झाल्यावर दलितांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केल्यावरही त्याबाबतचा कोणताही विद्वेष मनात न ठेवण्याचं आवाहन त्यांनी अनुयायांना केलं, कारण बंधुतेच्या तत्वावर त्यांचा दृढ विश्वास होता. बौद्ध धर्म स्वीकारल्यावर हिंदुत्वावर आगपाखड न करता ते लिहितात, मी फक्त खोली बदलली घर नव्हे. महापुरुषांनाही जातीधर्माची लेबल लावून त्यामध्ये विभागणाऱ्या आपल्याला त्यांचं हे चौकटी पल्याडचं मोठेपण कळणं हीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉ स्वाती महाळंक.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गरिबांना घरं देण्याच्या योजनेत म्हाडाला घरं न देता फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमधील 193 विकसक आणि त्यांच्या भागीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तपास करणार आहे. भोंदूबाबा अशोक खरात आणि इतरांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानं कारवाई सुरु केली आहे. खरातच्या नाशिक पुणे आणि शिर्डीतल्या ठिकाणांवर काल ईडीनं छापे टाकले. ठाणे जिल्ह्यात कल्याण अहिल्यानगर मार्गावर रायते पुलावर काल सकाळी झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. मुरबाडजवळ एक खासगी वाहन आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात घडला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्य मंत्री यांच्यासह चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आशाताईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. चित्रपटसृष्टीतल्या काही गायकांनी आशाताईंची गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. काल सकाळपासून आशा भोसले यांचं पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. जून ते सप्टेंबर दरम्यान होणारा नैऋत्य मोसमी पाऊस यावर्षी सरासरीपेक्षा कमी असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. देशात यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस पडेल असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात अल निनोचा प्रभाव असेल असा अंदाज मान्सूनचा अंदाज देणाऱ्या प्रणालीनं वर्तवला असल्याचं ते म्हणाले. राज्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे. आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महिला सक्षमीकरणासाठी सर्वांना एकत्र येण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राज्य शासनाच्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन कार्यक्रम. ठाणे जिल्ह्यात मुरबाडजवळ झालेल्या रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू. विख्यात पार्श्वगायिका आशा भोसले अनंतात विलीन. आणि यंदा दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी मोसमी पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.